नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विज्ञान शिकवते आणि त्या जोडीला लेखन आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. विज्ञान प्रसार म्हणजे विज्ञानातील संकल्पना सोप्या शब्दात लोकांपर्यंत, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणे, ज्यामुळे त्यांना विज्ञानाची गोडी लागेल आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यास मदतही होईल. या विज्ञान प्रसाराअंतर्गत सादर करीत आहे एक श्राव्य सदर, विज्ञान म्हणजे काय ग ताई? नावावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की यात संवादांच्या रूपात वैज्ञानिक संकल्पना उलगडणार आहेत. हा संवाद घडतो एक छोटी मुलगी पियू आणि तिची विज्ञानात संशोधन करणारी तेजूताई या दोघींच्या मध्ये. बघूया तर आजच्या या भागात पियू आणि तेजूताई विज्ञानाविषयी काय गप्पा मारत आहेत ते.
तेजूताई, आपल्या विज्ञान गप्पांचा विषय काय असणार आहे?
सांगते. आपण मागे मूलद्रव्याविषयी बोललो होतो, आठवतंय का तुला?
हो आठवतंय. की
सांग बरं, मूलद्रव्य म्हणजे काय?
मूलद्रव्य किंवा एलिमेंट म्हणजे एकच अणुक्रमांक असलेल्या अणूंचा बनलेला रासायनिक पदार्थ.
बरोबर. आपण वेगवेगळ्या मूलद्रव्यांविषयी बोलूया.
वाव, सुरुवात कुठल्या मूलद्रव्यापासून करूया?
अर्थात अणुक्रमांक एक असलेल्या मूलद्रव्यापासून, म्हणजेच हायड्रोजनपासून. या हायड्रोजनला मराठीत उदजन असंही म्हणतात. करून घेऊया या हायड्रोजनची ओळख.
नक्कीच.
योगायोग म्हणजे ज्या सूर्यप्रकाशाविषयी आपण इतक्या गप्पा मारल्या, तो सूर्यप्रकाश निर्माण होण्यासाठीही हायड्रोजन कारणीभूत आहे.
हो
होय.
तेजूताई, हायड्रोजनचा अणुक्रमांक एक आहे म्हणजे त्यात एकच प्रोटॉन आणि एकच इलेक्ट्रॉन असेल का?
बरोबर. हायड्रोजनच्या अणुकेंद्रकात एकच प्रोटॉन हा धनविद्युत भारित द्रव्याचा कण असतो आणि भाररहित न्यूट्रॉन तर नसतोच. तसंच या अणुकेंद्रकाभोवती ऋणविद्युत भारित इलेक्ट्रॉनही एकच असतो.
म्हणजे हायड्रोजन हे सगळ्यात हलकं मूलद्रव्य आहे का?
अगदी बरोबर. हायड्रोजन हे सगळ्यात हलकं मूलद्रव्य आहे आणि अंतरिक्षातलं सगळ्यात विपुल असलेलं हे मूलद्रव्य आहे बरं का? बऱ्याचशा ताऱ्यांमध्ये हायड्रोजनच आढळून येतो. आपला सूर्यही त्याला अपवाद नाही.
मघाशी तू म्हणाली होतीस ना की सूर्यप्रकाश निर्माण होण्यासाठी हायड्रोजन कारणीभूत आहे, त्याविषयी सांग ना.
सांगते. सूर्याच्या अतिउच्च तापमान, दाब आणि गुरुत्वाकर्षण असलेल्या केंद्रस्थानी चार हायड्रोजन अणूंचे गाभे एकमेकांवर आदळतात. त्यानंतर त्यांचे एकत्रीकरण होऊन दोन अणुक्रमांक असलेल्या हेलियम या मूलद्रव्याचा गाभा तयार होतो. या प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेली सौर ऊर्जा प्रकाश आणि उष्णतेच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोचते.
हाऊ इंटरेस्टिंग. पण तेजूताई, हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज म्हणजेच गुणधर्म काय असतात?
हायड्रोजनचे दोन अणू एकत्र येऊन हायड्रोजनचा रेणू किंवा H2 मॉलेक्यूल तयार होतो. सामान्य तापमान व दाब असताना वायुरूपात असणाऱ्या हायड्रोजनला ना रंग गंध असतो ना चव असते, पण हा अत्यंत ज्वलनशील वायू असतो.
बापरे.
अगं घाबरू नकोस, हायड्रोजन आपल्याला खूप उपयोगी पडू शकतो बरं का? तो कसा हे आता आपण पुढच्या विज्ञान गप्पांमध्ये बोलूया. चालेल?
येस.